भाषा आपली सर्वांचीच.
लेख 18.
कुमाऊतला उलटा प्रवास. मणिपूरमधल्या काही चळवळी विद्यार्थ्यांप्रमाणेच उत्तर प्रदेशातल्या म्हणजे आता होऊ घातलेल्या झालेल्या उत्तराखंडातल्या कुमाऊ क्षेत्रातल्या काही चळवळ्या भोटिया विद्यार्थ्यांनीही अशीच एक मागणी सुरू केली आहे त्यांच्या भाषेसाठी नव्या लिपीची. या भागातल्या भुटिया भोतिया लोकांची जी भाषा आहे तिला म्हणतात रंगभाषा. रंग ही पाश्चात्य अभ्यासकांच्या वर्गीकरणाप्रमाणे चिनी तिबेटी परिवारातील भाषा मानली जाते. कुमाऊ भागात नारायण स्वामींनी जे महान कार्य केलं त्याचा परिणाम म्हणून ह्या संपूर्ण कुमाऊ भागात शिक्षणाच्या मूलभूत सोयी निर्माण झाल्या आणि त्यानंतरच्या काळात त्या सातत्यानं वाढल्या आणि अधिकाधिक चांगल्या होत गेल्या. कारण नारायणाश्रमाच्या वतीनंच ठिकठिकाणी शाळा महाविद्यालयं वसतिगृह चालवली जातात. नारायणाश्रमाच्या एकूणच कारभारात स्थानिक लोकांचा सहभाग फार मोठा असतो. त्यामुळे या भागातले कुमाऊ भोटिया वगैरे सर्वच जाती जमातीच्या लोकांना त्याचा फायदा होतो. भोटिया लोक केवळ कुमाऊमध्येच आहेत असं नाही, भारत तिबेट सीमेवरच्या सर्वच प्रदेशांमध्ये ते आढळतात. पण कुमाऊतल्या भोटियांचं वैशिष्ट्य म्हणजे ते हिंदू आहेत. त्यांची नावंही राम शंकर विष्णू गोपाल लक्ष्मी पार्वती उमा गंगा कमला अशीच असतात. रंगारूपानं जराशी वेगळी असली तरी सांस्कृतिकदृष्ट्या पूर्णपणे हिंदू असलेली ही भोटिया मंडळी आपली रंग भाषा टिकवून आहेत. त्यांच्यात असलेलं खास म्हणता येईल असं हे एक वेगळेपण आहे. त्यांची ही भाषिक वैशिष्ट्य निर्माण करण्यात आणि टिकवण्यात नारायणाश्रमाचा वाटा फार मोठा आहे. अशा या स्वर्गीय प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या रंग भाषेसाठी लिपी शोधण्याचा प्रयोग खरं तर उपद्व्याप गेल्या 5-7 वर्षात चालू झाला आहे. या फुटीरतेला डॉलरचं भरपूर खतपाणी घालणारे कोण आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आज ह्या भागात घोडा खेचर धरणारी बहुसंख्य तरुण मुलं बऱ्यापैकी शिकलेली असतात. आपल्याच प्रदेशात राहून प्रामाणिकपणानं कष्ट करून सन्मानानं जगण्याची शिकवण इथल्या लोकांना मिळत होती आहे. पुढे काही तरुण मंडळी उच्च शिक्षणासाठी दूर जाऊ लागली. सामान्यतः मुलं लखनऊला जात, कालांतरानं दिल्लीला जाणं अनेकांना अधिक सोयीचं वाटू लागलं. सत्तेच्या केंद्राजवळ जायला कुणाला आवडणार नाही. जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय JNU सारख्या थोर विद्यापीठातून कुमाऊतले तरुण मोठ्या संख्येनं जाऊ लागले. विश्वविद्यालयातल्या वातावरणात त्यांना वेगळंच विश्वरूप दर्शन होऊ लागलं. आपली भाषा वेगळी आहे, आपली अस्मिता टिकवण्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, आपलं वेगळेपण नसेल तर ते निर्माण करून टिकवायला पाहिजे असा एक ध्यासच काहींना लागला. रंग भाषा ही जरी चीनी तिबेटी गटातली आहे तिच्यासाठी आज वापरात असलेली देवनागरी लिपी वापरायची नसेल तर तिबेटी लिपी वापरावी असं कोणीही म्हणेल. पण नाही, तिबेटी लिपी वापरायची नाही, कारण तिबेटी लिपी म्हणजे देवनागरीचं एक वळण आहे. विरोध करायचा आहे तो थेट भारतीयत्वालाच. मग अशा परिस्थितीत एक नवा विचार पेरला गेला. थेट चिनी लोकांच्या चित्रलिपीच्या आधारानंच एखादी नवी लिपी तयार करून रंग भाषेसाठी वापरली तर? अशा प्रकारच्या घरभेदी कल्पनांना उचलून धरणाऱ्या बुद्धिवाद्यांची विद्वानांची कमतरता ह्या भारतभूमीत पूर्वीही नव्हती आणि आजही नाही. काही चळवळ्या तरुण विद्यार्थ्यांना हाताशी धरून नव्या लिपीची निर्मिती चालू झाली. मुळात म्हणजे चिनी भाषेला लिपी म्हणजे ध्वनिलिपी नाही, तेव्हा तिच्या आधारानं रंगभाषेसाठी कसली लिपी बनवणार? बरं, रंगभाषा तिबेटी परिवारातली आहे म्हणजे तिचा चिनीशी अर्थार्थी काहीही संबंध नाही हेही त्यांना कोणी ठणकावून सांगत नाही. तिबेटी आणि चिनी यांचा कसलाही संबंध नाही असं खुद्द दलाई लामा प्रत्येक ठिकाणी आवर्जून सांगत असतात. पण ह्या वस्तुस्थितीकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केलं जातं आहे. अशा परिस्थितीत गरज आहे ती त्या भागात चालू असलेल्या शैक्षणिक कार्याला इतरांकडून भरघोस मदत मिळण्याची आणि कुमाऊ भागात इतर भारतीयांनी मोठ्या संख्येनं भेट देऊन तिथल्या लोकांना अशी स्पष्ट जाणीव करून देण्याची की बाबांनो, आपण सगळे एक आहोत. त्यांना देशाच्या मुख्य सांस्कृतिक प्रवाहात आणायचं म्हणजे त्यांना दिल्लीत किंवा मुंबईत आणणं नव्हे तर त्यांच्याशी संपर्क ठेवणं. आपल्यातल्या सर्वसामान्यांना हे काम सहज करता येईल. प्रत्येकानं 4 पैसे म्हणजे स्वतःच्या प्रवासनिवासासाठी आणि 10-15 दिवस ह्या कार्यासाठी खर्च केले तरी पुष्कळ काम होऊ शकेल. रंगभाषेसाठी लिपी संशोधन वरसंशोधनाच्या थाटात करायला काही उत्साही कार्यकर्ते आता परदेशी जाऊ लागले आहेत. ही संशोधक मंडळी परदेशात रमण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं झाल्यास रंगभाषेचा एक फायदा निश्चित होईल. नव्या लिपीच्या नावानं रंगभाषेवर बनावट चिनी लिपी लादली जाण्याचा धोका टळेल. हेही नसे थोडके.